chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಫುಲೆ ಶೇತ್ಕರಿ ಕರ್ಜಮುಕ್ತಿ ಯೋಜನೆಸ್ ಮಾನ್ಯತಾ. ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಫುಲೆ ಶೇತ್ಕರಿ ಕರ್ಜಮುಕ್ತಿ ಯೋಜನೆಯ ಆರಾಖಡ್ಯಾಸ್ ಆಜ್ ಮಂತ್ರಿಮಂಡಳಾಚ್ಯಾ ಬೈಠಕಿತ್ ಮಾನ್ಯತಾ ದೇಣ್ಯಾತ್ ಆಲಿ. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्ज आणि अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी आणि परतफेड न केलेली रक्कम 2 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांचं अल्प किंवा अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचं क्षेत्र विचारात न घेता शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उचल केलेली अल्पमुदत पीक कर्ज तसंच अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित कर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. या योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचं पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याचं मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेली किंवा परतफेड न झालेली रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अशा कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून मागवण्यात येईल आणि अशा कर्ज खात्यांना यथावकाश योग्य समर्पक योजनेद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येईल.